आसक्तिहीनानि विशुद्ध चित्त वैराग्य भक्ति निशिनम्रतोचे निरूपणे दक्षिणे स्पष्टवाचे जाणो निभाला मकरन्धर्याने श्री सद्गुरु माधवनाथयाने प्रदान के लिए निजनाथ पंथी गादेश्वर बिना हंता जगूष होता तुम्हें परमार्थ दानी कष्टाने घेत निश्रांत होता हे सद्गुरु श्री मकरंदनाथा जेव्हा तुमचा वच श्री जोडोनिया दोन्ही करा समग्री वर्षामृतीती वचने प्रवृत्त त्वत्सद्गुरु हे मकरंदनाथ प्रबोधि अंतर्मुख वृत्ति होते देहात्म भारी पण दृष्टि सोहम पराचा उपदेश सद्बुद्धिला स्पर्श करो निघाती वृत्ति स्वभावात्मक रूप देते त्वद्रूपी चैतन्य दिसो रोमांच ही ते उठते कि दात्री दातो निया कंठनी नामादि ध्यानात्मक साधनाया घेता तुम्हीचा करे निराया ऋणी बहुमी मकरंदनाथा हे सद्गुरु मातृपिता समस्ता ऋणी बहुमी मकरंदनाथा हे सद्गुरु मातृपिता समस्ता हे सद्गुरु मातृपिता
गुरु पौर्णिमा आणि त्याआधीचे काही दिवस म्हणजे आपल्यासाठी उत्सवाचाच काळ असतो. हे दिवस एवढे पवित्र असतात की या दिवसांमधला प्रत्येक क्षण आपण आपल्या मनातल्या कुपीत जपून ठेवावा असा. या काळात सद्गुरूंच्या अनुसंधानात राहून मोठ्या प्रेमाने आपण सद्गुरु सेवा करण्यास उत्सुक असतो. त्यामुळे चित्तशुद्धी तर होतेच, पण जो पावित्र्याचा स्पर्श होतो त्यामुळे अंतरंगात सुखाचा समाधानाचा शांतीचा उत्सवच सुरू होतो. सद्गुरूंबद्दल किती बोलू, किती सांगू, किती वर्णन करू असं होऊन जातं, पण कितीही केलं तरी ते अपुरंच आहे असं आपल्या सर्वांना वाटतं. सद्गुरूंचा सहवास लाभून मला खूप वर्ष झाली नसली तरी त्यांच्याबद्दलचं प्रेम जेव्हापासून मी त्यांच्या प्रवचनाला यायला लागलो तेव्हापासूनच वाटायला लागलं. प्रथम आपण असेच सद्गुरु प्रेमापोटी त्यांच्याकडे येतो. प्रथम ते कसे बोलतात, कसे दिसतात, याकडेच आपलं लक्ष असतं. पण हळूहळू सद्गुरूंचा उपदेश मनाचा ठाव घ्यायला लागतं. प्रवचनाच्या वेळेस पहिल्याच दिवशी स्वामीजींना नमस्कार करावं जाताना स्वामीजी म्हणाले, येत जा असाच. आणि हे शब्द माझ्यासाठी महाशब्दाप्रमाणे महावाक्याप्रमाणे ठरले. प्रथमतः आपण अनेक वेगवेगळ्या प्रश्नांचा गुंता डोक्यात घेऊनच स्वामीजींकडे येतो. पण नंतर नेहमीच्या श्रवणानंतर स्वामीजी एक एक गाठ सोडवत आपल्या मनातली अशांतता दूर करतात. आपल्याला साधन मार्गावर परमार्थात स्थिर करतात. संसाराच्या भाऊगर्दीत हरवलेले आपण जेव्हा सद्गुरूंच्या चरणाशी येतो तेव्हा कोहमचं खरं उत्तर सापडायला लागतं. चष्म्यावरची काच पुसल्यावर कसं स्वच्छ दिसायला लागतं किंवा आरशावरची धूळ पुसून टाकल्यावर कसं आपलं स्वच्छ प्रतिबिंब दिसायला लागतं किंवा शेवाळ डबर केल्यावर पाण्याचा तळ कसा दिसायला लागतो, तसं सद्गुरू आपल्या बाबतीत करतात. सद्गुरू कृपेने अनुग्रह लाभल्यावर आपलं आयुष्यच पालटून जातं. स्वामीजींच्या अनुग्रहित साधकांना तर याचा पुरेपूर प्रत्यय आहे. अनुग्रह आधीचं जीवन आणि नंतरचं जीवन यात केवढा तरी फरक जाणवतो. सद्गुरूंनी केलेल्या या दानाचे उतराई आपण कसे काय होऊ शकणार. जमिनीत लावलेल्या बीजाची मुळं जशी पाण्याकडे आपोआप सहज धाव घेऊ लागतात, तसंच आपण स्वामीजींकडे आत्मदर्शनाच्या ओढीने आणि त्यांच्या कृपेच्या वर्षावामुळे त्यांच्याकडे येऊ लागतो. पण त्या मुळाची तहान वाढतच राहते. सगळ्या प्रश्नांची उत्तरं, समाधान, शांती आपल्याला याच ठिकाणी मिळणार याबद्दल खात्री मिळायला लागते. ओल्या मातीला कुंभार जसा आकार द्यायला देतो तसे स्वामीजी आपल्या कळत न कळत आपल्याला घडवत नेतात. प्रपंचात असताना तो न सोडता पण त्यात न अडकता येणाऱ्या कठीण प्रसंगावर किंवा येणाऱ्या बऱ्या वाईट परिस्थितीशी कसे दोन हात करायचे ते स्वामीजी आपल्याला सांगतात. त्यामुळे येणाऱ्या धैर्यानं आपल्याला परमार्थाच्या मार्गावर आत्मविश्वासानं वाटचाल करण्याचं बळ येऊ लागतं. स्वामीजी आपल्याला इतकं आपलंसं करून घेतात की आपण परगावात असो व परदेशात ते आपल्या बरोबर सतत आहे याची जाणीव आपल्याला होते. स्वामीजी आणि मधुरताई आपल्या घरातल्याच आहेत असा आपलापणा आपल्याला जाणवा लागतो. यामुळे कधीकधी स्वामीजींच्या आठवणीनं मन एवढं दाटून येतं की डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा वाहू लागतात, कंठ दाटून येतो आणि असं वाटायला लागतं स्वामीजींचे चरण कमळ कवळून घ्यावेत आणि तिथेच संपून जावं. इतके दिवस आपण स्वामीजींबद्दल बोलतोय, त्यांच्या अलौकिक व्यक्तिमत्वाबद्दल सांगतोय, ऐकतोय, पूजन करतोय, पण स्वामीजी मात्र या सगळ्यांचा साक्षीत्वानं स्वीकार करतात. एका बाजूने आपल्या सद्गुरूंच्या आठवणीने व्याकुळ झालेले तर दुसऱ्या बाजूने अलिप्ततेने शिष्यांचे पूजन स्वीकारणारे स्वामीजी आपल्याला दिसतात. गुरुपूजनाआधी ते आपल्याला सांगतात की देहाच्या अंगाने जरी तुम्ही माझं पूजन करत आहात तरी प्रत्यक्षात मात्र तुम्ही माझ्या सद्गुरूंचंच पूजन करत आहात. हे पूजन आदिनाथांपर्यंत पोचत आहे याची जाणीव ते आपल्याला करून देतात. स्वामीजींच्या चरणावर मस्तक ठेवल्यावर जो परमशांतीचा, समाधानाचा, आनंदाचा क्षण आपण अनुभवतो त्याला तोडच नाही. बऱ्याच वेळानंतर लेकरू आपल्या आईला पाहिल्यावर त्याच्या समोरचं सगळं सोडून आईच्या कुशीत शिरतं. त्याला मग समोरचं काहीही नको असतं तशीच गत आपली होते. आपलं भाग्यच आहे की आपल्याला असे सद्गुरू लाभले. मार्गदर्शनासाठी ते आपल्या जवळ सतत आहेत. म्हणूनच स्वामीजींकडे लहान मोठे विशेषतः सुशिक्षित तरुण वर्ग लगेच आकृष्ट होतो. स्वामीजींचंही तरुणांकडे विशेष लक्ष असतं. याच वयात परमार्थाला सुरुवात करावी असं स्वामीजींना वाटतं. आपल्या मंडळात येणारा असाच माझा सुरुद अमित टोणगावकर आता आपल्यापुढे भावपुष्प अर्पण करेल. अमितने एमसीए केलं आहे आणि मोठ्या श्रद्धेने सातत्याने तो स्वामीजींकडे येत असतो. सर्वांना एक निवेदन आहे, सर्वांनी पुढे सरकून घ्यावं.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. जी जी परम मंगल धामा सकल देव देवोत्तमा तू स्वाधीन आजी आम्हा मिळविया. स्वामीजी आमचे जन्मोजन्मींचे पुण्य फळाला आले आणि आपणासारखे सद्गुरु जे सर्व देवांचेही देव आहेत, जे मायमावली आहेत, जे नित्य ज्ञानस्वरूप आहेत असे आपण आम्हाला लाभलात. स्वामीजी आपण जर माझ्या आयुष्यात आला नसतात तर हे जीवन अगदीच सर्वसामान्य असं झालं असतं आणि मी कधी परमार्थाच्या गावी देखील आलो नसतो. केवळ तुम्ही आहात म्हणून मी आहे. आज सद्भाग्याने सद्गुरूंप्रती असलेले भाव प्रकट करण्यास मिळत आहेत आणि ते आठवत असतानाच त्यांच्या सहवासातले प्रसंग पुन्हा जिवंत झाल्याचं भासत आहे. मी सर्वप्रथम स्वामीजींकडे गेलो. सर्वप्रथम जेव्हा स्वामीजींचं दर्शन घडलं तेव्हा स्वामीजींचा साधेपणा, स्वामीजींचा सर्वांशी असणारं मृदू संभाषण, मनमोकळं असं संवाद मला फार भावला. ते कुणाशीही जेव्हा संवाद साधतात तेव्हा ते त्या व्यक्तीच्या अंतरंगाचा ठाव घेतात. ते त्या व्यक्तीच्या व्यक्तीशी पूर्णपणे समरस होतात आणि म्हणूनच त्यांची ही आत्मीयता, त्यांचा हा कळवळा मला इतरत्र कुठेच जाणवला नाही. मला आठवतं, मला माझा 10वीचा रिझल्ट लागल्यावर मी आणि माझी आई स्वामीजींकडे नमस्कारासाठी आणि त्यांना पेढे देण्यासाठी म्हणून गेलो होतो. तेव्हा मधुरा मावशींनी आमचं अतिशय प्रेमाने असं स्वागत केलं. स्वामीजींनी माझं अभिनंदन केलं आणि मला एक प्रेझेंट पाकिट देखील दिलं. ही माझी स्वामीजींशी प्रथम घडलेली वैयक्तिक अशी भेट. तसंच 12वी झाल्यानंतर देखील मी स्वामीजींकडे गेलो होतो. तेव्हा एकंदरीत कुठल्या शाखेत प्रवेश घ्यावा याबद्दल मी संभ्रमित होतो. तेव्हा स्वामीजींनी माझ्या सर्व बाजू समजावून घेतल्या आणि अतिशय सखोल असं मला मार्गदर्शन केलं आणि तुला जो विषय आवडेल त्या विषयात तू स्पेशलायझेशन कर असं ते म्हणाले. स्वामीजींचं माझ्याकडे इतकं बारकाईनं लक्ष आहे आणि स्वामीजी त्यांचा अमूल्य वेळ माझ्यासाठी देत आहेत हे माझ्यासाठी खरोखरीच अनपेक्षित होतं. अनपेक्षित म्हणण्याचं असं कारण की हे सर्व प्रसंग मला अनुग्रह घडण्यापूर्वीचे आहेत. तोपर्यंत मला स्वामीजींचा अनुग्रह झाला नव्हता. परंतु अनुग्रह करण्याआधीच स्वामीजींनी माझा अंगीकार केला हे माझ्या लक्षात आलं. संत हे संपूर्ण जगावर निर्हेतुक, निर्व्याज, निष्कपट असं प्रेम करत असतात. त्यांच्या ठाई दुजाभाव हा कधीच नसतो. यानंतर मला स्वामीजींचा अनुग्रह लाभावा असं वाटू लागलं आणि फेब्रुवारी महिन्यात एका सोमवारी राहाळकर राम मंदिरात स्वामीजींना केंद्र झाल्यावर नमस्कार करताना मी विचारलं, स्वामीजी आपण मला अनुग्रह देणार का? तेव्हा स्वामीजी हो म्हणाले आणि जयीताईंकडे नाव दे असं सांगितलं. स्वामीजींनी हो म्हटल्यावर मला फार आनंद झाला. मार्च 1, 2003 हा दिवस, ती सकाळ मला नीट आठवते. मी हॉलमध्ये बसलो असताना मधुरा मावशी आल्या आणि अनुग्रहासाठी बाजूच्या खोलीत जायचं आहे असं सांगितलं. हाच माझा खरा जन्मदिवस. श्रीमद सद्गुरु स्वामी मकरंदनाथ आणि सर्व पूर्वसुरींच्या उपस्थितीमुळे ती सकाळ अतिशय मंगलमय, अतिशय भारावलेली अशी होती. ते वातावरण फारच प्रसन्न होतं. माझे सद्गुरु नाथ परंपरेतील गुज सांगण्यासाठी बोलते झाले. आपलं जीवन हे आनंदासाठी आहे आणि प्रत्येक जणाला आपल्या आयुष्यात आनंद मिळवायचा असतो हे स्वामीजींचं पहिलं वाक्य होतं. यानंतर स्वामीजींनी गुरुपरंपरा ध्यानाची प्रक्रिया अतिशय सखोलपणे समजावून सांगितली आणि मग मला कृपांकित केलं. स्वामीजी आणि सौमधुरा मावशी पाद्यपूजेसाठी जेव्हा घरी आले तेव्हा घरी देखील संपूर्ण चैतन्यमय वातावरण झालं होतं. स्वामीजींसमवेत भजनाचा कार्यक्रम मोठा रंगला होता. आशीर्वचनपर बोलताना स्वामीजी श्रीधर स्वामी महाराजांविषयी बोलले. श्रीधर स्वामी महाराज सर्वांप्रती कसं प्रेम राखत हे त्यांनी सांगितलं. परीक्षा आधी मी स्वामीजींना जेव्हा नमस्कार करायचो तेव्हा स्वामीजी आनंदाने तुला बेस्ट ऑफ लक, तर कधी माझे दोन्ही हात त्यांच्या हातात घेऊन तुला परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा असं सांगायचे. त्यामुळे माझ्या हात एक आत्मविश्वासाची लहर निर्माण व्हायची. कॉलेज संपून मी जेव्हा मुंबईत नोकरी मिळाली त्याप्रसंगी सर्वप्रथम मला जी आठवण कुणाची झाली असेल तर ती स्वामीजींची. स्वामीजी माझ्यासमवेत आहेत आणि हे सर्व त्यांच्याच कृपेमुळे घडत आहे हे मला असा माझा भाव होता. नोकरी लागल्याचं सांगण्यासाठी मी स्वामीजींच्या घरी गेलो आणि स्वामीजींना आणि मधुरा मावशींना फार आनंद झाला. तेव्हा स्वामीजी म्हणाले, अरे तुम्ही सर्व फार चांगली मुलं आहात, तुम्हाला भगवंत काही कमी कसं बरं पडू देईल. स्वामीजींनी व्यक्त केलेल्या या विश्वासास मी पात्र राहावं अशी मी भगवतचरणी सतत प्रार्थना करतो. स्वामीजींना मग मी नमस्कार केला आणि स्वामीजींनी मला खडीसाखरेचं पॅकेट माझ्या हातात दिलं. मुंबईत असताना ध्यान झाल्यानंतर हीच खडीसाखर मी स्वामीजींचा प्रसाद म्हणून घेत असे. अशा प्रकारे स्वामीजी सतत माझ्या बरोबर राहिले. पुणे सोडून जावं लागणार याची मनात माझ्या रुखरुख होती, परंतु तू योग्य वेळी पुण्यात येशील असं स्वामीजी म्हणाले. स्वामीजींचा सतत भावणारा आणि कायम अभ्यास करण्यासाठी उद्युक्त करणारा गुण म्हणजे कुठल्याही प्रसंगाकडे समत्वानं समबुद्धीनं बघणं. या गुणात जादूच अशी आहे की कुठल्याही परिस्थिती समोर आली तरी ती व्यक्ती अगदी निश्चल राहू शकते. 2008 साली जेव्हा स्लोडाऊन झाला त्यामुळे नोकरीत कठीण प्रसंग आले, परंतु तेव्हा स्वामीजींनी मला या गुणामार्फतच मार्गदर्शन केल्याचं मला आठवतं. त्यांच्या याच शिकवणुकीमुळे मी कुठलीही परिस्थिती अतिशय स्वाभाविकपणे स्वीकारू शकलो. स्वामीजींचं अजून एक भावणारं वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही प्रसंगाआधी, मग ती गुरुपौर्णिमा असेल, दिवाळी दसरा हा सण असेल अथवा पालखी असेल किंवा आनंद यात्रा असेल, यासाठी ते साधकांची मनोभूमी एक तयार करून घेतात. पाऊस पडण्याआधी जमिनीत बी पेरावं तसं. हे प्रसंग आपण कुठल्या भावातून साजरे करायचे, आपण त्याच्यातून काय बोध घ्यायचा हे स्वामीजी आपल्याला आधीच समजावून सांगतात. दसऱ्याच्या दिवशी अगदी आत आत खोलवर जाऊन स्वामीजी नाम सांगतात आणि मग म्हणतात, हेच आपलं खरं सीमोल्लंघन बर का. आणि अशा तऱ्हेने खरं सीमोल्लंघन घडतं. याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या दिवशी स्वामीजी आपल्याला एका गूढ अतिप्राचीन अशा शिवालयात घेऊन जातात आणि तिथे समोर आदिनाथांच्या पिंडीसमोर ओम नमः शिवाय हे नाम घ्यायला सांगतात. त्यांची ही आनुषंगिक साधना करून घेतात. अशी महाशिवरात्र केवळ स्वामीजींमुळेच साजरी होऊ शकते. एका दिवशी स्वामीजी म्हणाले, ज्ञानेश्वर माऊली जेव्हा समाधीस्थ झाले तेव्हा आपण त्याप्रसंगी होतो, आपण कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तिथं होतो. अगदी याचप्रमाणे पंढरपूर क्षेत्र देखील आपल्याला काही नवीन नाही. आपल्याला पंढरपूर क्षेत्र हे आधीपासून माहीत असावं. पंढरपूरच्या मातीत त्या वाळवंटात आपण कधीतरी खेळलो असो. स्वामीजी विठुरायाच्या मंदिरात जी पालखी प्रदक्षिणा झाली तो प्रसंग राहून राहून आठवतो. साक्षात पंढरीनाथांसमोर त्यांचं गुणगान करणं, त्यांचं भजन म्हणणं, यातून एक वेगळाच आनंद प्रत्ययास आला. भजन म्हणताना नुसतं मन नाही तर संपूर्ण शरीर आनंदानं उड्या मारत होतं. स्वामीजी तुम्ही जेव्हा भजन सांगितलं तेव्हा साक्षात पंढरीनाथच्या मंदिरातून न राहून बाहेर आले असते. त्यांना देखील आपल्या भजनांनी खुणावलं असेल. स्वामीजी विठ्ठलाचं दर्शन घेताना त्यांचा पावलांचा जो स्पर्श घडला तो स्पर्श अजूनही आठवतो. ती पावलं अजूनही प्रतीत होतात. हे सर्व केवळ आपल्या आशीर्वादामुळेच घडतं. विठ्ठलाचं दर्शन घेताना माझ्यासमवेत साक्षात सद्गुरू आणि इतर सर्व संत आहेत असा भाव होता. स्वामीजी जेव्हा परमार्थाचं प्रतिपादन करतात तेव्हा त्यांच्या सांगण्यातून एक जबरदस्त आत्मविश्वास ट्रान्समिट होत असतो. एक बळासे निवडले ते पोहतची उगमासी गेले, उगमदर्शनी पावन झाले तीर्थ रूप. ही ओवी जेव्हा स्वामीजींच्या मुखातून ऐकायला मिळते तेव्हा आपोआप अंगात बळ संचारल्यासारखं होतं, एक जिद्द निर्माण होते आणि स्वामीजींनी दर्शित केलेलं ध्येय प्राप्त करावं असं वाटतं. केंद्र सोडून बाहेरच्या जगात गेल्यावर असं जाणवतं की स्वामीजींसारखं सलगी देणारं, आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं खरंच कुणी नाही. त्याच त्या चुका पुन्हा पुन्हा करून तेच तेच अपराध सारखे करून तू माझा आहेस, तू फार छान मुलगा आहेस असं कळवडा म्हणणारं स्वामीजींशिवाय कुणी नाही. एवढ्या मोठ्या संतांनी मला आपलं म्हणणं इतका मी खचितच गुणवान नाही, पण स्वामीजी तुम्ही जो विश्वास जे ध्येय माझ्याप्रती घालून दिलं आहे त्याला मी पात्र होण्याचं सामर्थ्य आपणच प्रदान करावं. मला सतत आपल्या चरणांशी ठेवावं असं मागणं मागतो. या जीवास केवळ तुम्हीच प्राप्तव्य असावं. शेवटी श्रीधर स्वामीजींच्या शब्दातच असं मागावं वाटतं, मज दीना अभय द्यावे, माया निर्मुक्त मज करावे, भवभय घालवून न्यावे मज निज धामा, भवभय घालून न्यावे मज निज धामा. हरी ओम तत्सत.
सद्भक्त अमितच्या भावपूर्ण श्री गुरुस्तवनानंतर आपण एक गोड कार्यक्रम करणार आहोत. आपल्या सर्वांना सुपरिचित असलेले सद्भक्त श्री पोफळे काका हे परमपूज्य स्वामीजी माधवनाथ आणि परमपूज्य स्वामी मकरंदनाथ यांच्या प्रेमात चिंब बुडालेले आहे. स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने कृतार्थ झाले आहे. स्वामी मकरंदनाथांनी अत्यंत विलक्षण अद्भुत असे श्रीकृष्ण चरित्र जे सांगितले ते कायमस्वरूपी साधकांजवळ राहावे म्हणून स्वामी माधवनाथ बोधप्रसारक मंडळाने असे ठरवले आहे की या श्रीकृष्ण चरित्राची ऑडिओ सीडी तयार करावी. सर्वप्रथम स्वामीजींनी 2007 पंढरपूर यात्रेत श्रीकृष्ण चरित्रावर 3 प्रवचने केली होती. त्यानंतर सद्भक्त सौ पोफळे काकूंनी स्वामीजींजवळ असा आग्रह धरला की स्वामीजींनी केंद्रात संपूर्ण श्रीकृष्ण चरित्र सांगावं. सौ पोफळे काकूंचा भाव लक्षात घेऊन स्वामीजींनी हे श्रीकृष्ण चरित्र सांगितले आहे. तरी मी मंडळातर्फे तसेच आपल्या सर्वांतर्फे विनंती करतो की श्री पोफळे काकांनी सीडीचे प्रकाशन करावे. या सीडीसाठी सद्भक्त श्री विनय वेद पाठक, श्री उमेश दिंडोरे व सौ कांचन दिंडोरे, श्री अभिजित धोंडपळे तसेच इतर अनेक कार्यकर्त्यांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे. त्या सर्वांविषयी मंडळातर्फे गुणनिर्देश करत आहे. सद्भक्त श्री पोफळे काका हे अतिशय मितभाषी असले तरी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी श्रीप्रकाशनासंदर्भात 2 शब्द बोलावे आणि त्यानंतर या सीडीतील काही भाग आपण ऐकणार आहोत.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय. आज मोठा आनंदाचा दिवस. एक साधक आणि कार्यकर्ता जेव्हा मंडळाचे काही काम करतो तेव्हा त्या सेवेतून त्याला निखळ असा आनंद होत असतो. मंडळाचा कुठलाही मोठा कार्यक्रम असला तर अनेक कार्यकर्ते पडेल ते काम मोठ्या आनंदाने करत असतात. आजच्या या समारंभात साधारण 200 ते 250 कार्यकर्ते विविध कामे करत आहेत, त्यातलाच मी 251 मंडळाने व परमपूज्य स्वामीजींनी सोपवलेले हे श्रीकृष्ण चरित्राच्या सीडी प्रकाशनाचे अतिगोड काम करताना त्याचा खूपच आनंद आहे. श्रीकृष्ण चरित्र स्वामींनी आठवड्यातून एक प्रवचन असे साधारण 2.5 वर्षे सांगितले. ती सर्व प्रवचने 3 सीडीच्या संचाच्या माध्यमातून साधकांना मंडळाने उपलब्ध करून दिली आहेत. श्रवणभक्तीच्या समासात समर्थ म्हणतात, सगुण चरित्रे ऐकावी, काटे निर्गुण अध्यात्मे शोधावी, श्रवणभक्तीची जाणावी लक्षणे ऐशी. सगुण चरित्र ऐकताना त्यातील तत्वांश शोधून ग्रहण करणे व आसार आणि निरुपयोगी सोडून देणे म्हणजे श्रवणभक्ती. स्वामीजींच्या प्रवचनातून हा उद्देश सहज साध्य होतो. श्रीकृष्ण चरित्र कोणीही कुठेही केव्हाही सांगितले तरी आपण त्यात रंगून जातो. स्वामीजींनी ही प्रवचने साधकांसमोर साधकांकरताच केलेली असल्यामुळे संपूर्ण चरित्रात साधकाने काय बोध घ्यावा याचे जागोजागी निरूपण केलेले आहे. समर्थ म्हणतात, प्रसंगी हरिकथा करावी, सगुणी सगुण कीर्ती धरावी, निर्गुण प्रसंगे वाढवावी अध्यात्मविद्या. स्वामीजींच्या प्रवचनांना हे अगदी चपकलपणे लागू होते. श्रीकृष्ण चरित्र सर्व रसांनी परिपूर्ण असे आहे. प्रवचन करताना स्वामीजी कित्येक वेळा भावविभोर झालेले आहेत. गोकुळातील बाललीला, गोपगोपींची मधुरा भक्ती, सुदाम्याची कथा व भगवंतांची अवतार समाप्तीची कथा सांगताना स्वामीजींचे भाव अतिशय उचंबळून आले होते. ज्यांनी समोर बसून श्रवण केले आहे त्यांना स्वामीजींच्या सगळ्या भावमुद्रा स्मरून पुनःप्रत्ययाचा आनंद नक्की मिळेल. जेही प्रवचने आत्ता ऐकतील त्यांनाही स्वामीजींच्या शब्दातून हे सर्व भाव प्रतीत होतील. श्रीकृष्णकथा मधुर तर खरीच आणि सात्विक आनंदही देते, परंतु जेव्हा संत सद्गुरू यांच्या मुखातून ती ऐकण्याची संधी मिळते तेव्हा दुग्ध शर्करा योग जुळून येतो. या प्रवचनांना काय उपमा द्यावी असा विचार करताना परत दासबोधच मदतीला आला. हरिकथा लक्षण या समासात समर्थ म्हणतात, हरिकथा कैसी करावी, रंगे कैसी भरावी, जेणे पाविजे पदवी रघुनाथ कृपेची, सोने आणि परिमळे, युक्षदंडा लागती फळे, गौल्य माधुर्य रसाळे, तरीते अपूर्वता, तैसा हरिदास आणि विरक्त, ज्ञाता आणि प्रेमळ भक्त, वित्पन्न आणि वादरहित, तरीते अपूर्वता. ही अपूर्वता मोठ्या भाग्याने आपण सर्वांनी अनुभवली. आपण सगळे या सीडीचा उपयोग आपली साधना वृद्धिंगत होण्यासाठी करूया. आपण आता या सीडीचा काही भाग ऐकणार आहोत. त्याआधी स्वामीजी प्रत्येक प्रवचनाच्या सुरुवातीला जे भजन सांगत ते भजन आपण सर्वजण म्हणूया. प्रथम मी सांगतो, माझ्या मागे सर्वांनी म्हणावे. जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम, जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम, जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशं, जय मुरलीधरं वंदे देवं वंदे द्वारकाधीशं, जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदं. जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदं. हरी हरी. आता आपण स्वामींच्या शब्दातली सीडी मधला काही भाग आपण आता ऐकणार आहोत.
जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्, जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम हरि 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 हरि। मागच्या महिन्यापासून आपण भगवान श्रीकृष्णांवर बोलायला सुरुवात केली। भगवान श्रीकृष्ण हे युगपुरुष होते, भक्त रक्षण तत्पर तत्वज्ञानी योगेश्वर ज्यांच्या नावाने संप्रदाय चालू आहेत असे कर्म अकर्म कर्तव्य यांचं प्रबोधन करणारे, धर्म स्थापनेसाठी आणि भक्तांच्या रक्षणासाठी म्हणून सर्वस्व पणाला लावणारे कुशल राजकारणी अशा अनेक अंगांनी भगवान श्रीकृष्णांची ओळख आहे, पण मुख्यतः ईश्वरी अवतार म्हणून त्यांची।
ही सीडी आपण सर्वांना उपलब्ध आहे, आपण सर्व त्याचा जरूर लाभ घ्याल अशी आशा आहे। धन्यवाद। श्री हरी श्री हरी।
आता आपल्या पुढे मंडळातील तरुण साधक अनिकेत कराडकर एक अभंग सादर करेल। आता सदय हृदय स्वामी हा। अनिकेत कराडकर हा कम्प्युटर इंजिनियर झाला आहे।
किति सदय हृदय मम स्वामी हा, किति सदय हृदय मम स्वामी हा, किति सदय हृदय मम स्वामी हा, किति सदय हृदय मम स्वामी हा। दीनोद्धारक भव भयनाशक संसृतिहारक स्वामी हा, किति सदय हृदय मम स्वामी हा, किति सदय हृदय मम स्वामी हा। मूढ जनावरी करितो प्रीति जनपदाची कधी न जघंती, मूढ जनावरी करितो प्रीति जनपदाची कधी न चखंती, हृदय ग्रंथीचा सुटती गाठी, हृदय ग्रंथीचा सुटती गाठी, नीलाधारी स्वामी हा, किती सदय हृदय मम स्वामी हा, किती सदय हृदय मम स्वामी हा। नेत्रातु नीते स्रवते अमृत मधुर मधुरती वाणी बोलत, प्रसन्नता जीवासी शांतवित, प्रसन्नता जीवासी शांतवित, करी कृपा वर्षावा इति सदय हृदय मम स्वामीहा किति सदय हृदय मम स्वामीहा वैकुंठी नित याची वसती प्रेमासाठी जन्म याक्षिती उद्धरिले जन त्यान च गणती उद्धरिले जन त्यान च गणती करुणा सागर स्वामी हा किति सदय हृदय मम स्वामी हा किति सदय हृदय मम स्वामी हा विनीत भावे करितो नमना कृपाळु बातुस येतो शरणा इत भावे करितो नमा कृपाळु बातुस येतो शरणा धरी हरी हाता या दीना धरी धरी हाता या दीना माधव वरदा स्वामी हा किति सदय हृदय मम 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 स्वामी हा
आपल्या सर्वांतर्फे आता डॉक्टर उषाताई मोडक स्वामीजींना आणि मधुराताईंना हार अर्पण करतील. कुमार प्रकाश अनंत माने आणि श्रीमती शालिनी अनंत माने मुंबई केंद्रातर्फे स्वामीजींना आणि मधुराताईंना हार अर्पण करतील. श्रीयुत भामे आणि श्रीमती कल्पना जवळेकर बारामती केंद्रातर्फे स्वामीजींना आणि मधुराताईंना हार अर्पण करतील.
साइलेंट हो रहे हैं।
सद्गुरूंचं आपल्या जीवनातलं स्थान अनन्यसाधारण आहे. परमार्थाच्या राजमार्गावरून जर जायचं असेल तर सद्गुरूंशिवाय पर्याय नाही. रामकृष्ण परमहंस एकदा गंगा किनारी उभे असताना एका साधकाने त्यांना प्रश्न विचारला, परमार्थात सद्गुरूंची आवश्यकता आहे का? त्या रामकृष्णांनी दिलेलं उत्तर समर्पक आहे. समोरच एक गलबत चाललं होतं. त्यांनी विचारलं, हे जे गलबत समोर चाललं दिसतंय ते 15 कधी लागेल? उद्या पहाटे सूर्योदयाच्या आत, साधकाने नेहमीच्या अनुभवावरून सांगितलं. त्याला बांधलेली जी होडी आहे ती होडी कधी लागेल 15? रामकृष्णांनी पुन्हा प्रश्न केला. साधक म्हणाला, तीही त्या गलबताबरोबरच लागेल 15, बांधली आहे ना ती. रामकृष्ण म्हणाले, हो का? जर ती होडी बांधली नसती तर कधी लागली असती 15? त्याचं काय सांगता येणार महाराज, वली मारण्यावर आहे ते. शिवाय वाऱ्याचाही विचार करायलाच हवा, नाहीतर वादळ जर आलं तर ती होडी बुडूनही जाईल, कोणी सांगावं? साधकाने उत्तर दिलं. त्यावर रामकृष्ण म्हणाले, या होडीला 15 जाण्यासाठी गलबताचं जसं सहाय्य होतं तसंच परमार्थात सद्गुरूंचं स्थान आहे. आपल्या जीवनात उठणाऱ्या वादळामुळे आपण छिन्न विछिन्न होऊन जातो, अगदी मोडून जातो की काय अशी अवस्था आपली होते. आणि मग सद्गुरू त्या गलबताप्रमाणे वादळात अडकू न देता सही सलामत आपल्याला बाहेर काढतात. खरी शांती ही तुझ्याजवळच आहे आणि ती शाश्वत स्वरूपाची आहे याची ओळख ते आपल्याला करून देतात. गुरुपौर्णिमेच्या या दिवशी स्वामीजींचा आशीर्वाद प्राप्त व्हावा असं आपल्याला प्रत्येकालाच वाटतं. दरवर्षीच्या उत्सवात ही ओढ वाढतच राहते. काही साधक असे असतात की त्यांना वर्षातून एकदाच स्वामीजींचं दर्शन घडतं, पण आज होणारं श्रवण, आज लाभणारं त्यांचं प्रेम यांची तुलना कशाबरोबरच करता येणार नाही. स्वामीजींच्या आशीर्वचनासाठी आपण सर्वजण उत्सुक झालो आहोत. मी स्वामीजींना आपल्या सर्वांतर्फे आता आशीर्वचनाची प्रार्थना करतो.
हरी हरी वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहलमोह शांतये. पुंडलीक वरदे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण सर्वजण आपल्या सद्गुरूंचा गुरुपूजनाचा उत्सव साजरा करतो आहोत. गुरुपौर्णिमा मंगळवारी झाली आणि मंगळवार नंतर येणारा जो रविवार प्रतिवर्षाप्रमाणे, म्हणजे आज कित्येक वर्ष झाली स्वामीजी असल्यापासून, गुरुपौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारी हा कार्यक्रम होणं हे अटळ असतं. तशा तऱ्हेने आज हा गुरुपौर्णिमेचा उत्सव म्हणून आपण साजरा करतो आहोत. यदक्षरम अनाख्येयम आनंदम अजमव्ययम श्रीमन निवृत्ती नाथेती ख्यातम दैवतम आश्रये, असं ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंचं स्तवन अमृतानुभवाच्या प्रारंभी केलं. जे अक्षर अनाख्येय म्हणजे सांगता येण्यासारखं नाही, ज्याचा आख्यान करता येणार नाही, असं आनंदम अजम जन्मरहित अव्ययम व्ययरहित असं श्रीमत निवृत्तीनाथ या नावानी ख्यात असणारं विख्यात असणारं दैवत त्यांच्या आश्रयाला मी आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांच्या या गुरुस्तवनानी आपण सद्गुरूंच्या आश्रयाला असावं हे आपल्याला निश्चितपणाने समजतं. आजच्या या उत्सवाच्या 16 वर्ष माग मी जातो तेव्हा मला असं आढळतं की आजच्या या उत्सवाला त्यावेळेला एक करुण पार्श्वभूमी होती. आपल्या प्राणप्रिय स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर होणारा तो गुरुपौर्णिमेचा उत्सव होता. स्वामीजींच्या अनुपस्थितीमध्ये देहानी प्रत्यक्ष देहानी अनुपस्थितीमध्ये होणारा तो पहिला उत्सव होता. त्या उत्सवापासून स्वामीजी सगुण रूपानी दिसेनासे झाले आणि आपल्या सर्वांच्या अंतर्यामी प्रगट झाले. काळाच्या ओघामध्ये वर्ष चुटकी सरशी निघून जातात तशा प्रकारे फार मोठा काळ लोटला. दरम्यान एक वर्ष थांबून मी स्वामीजींच्या आज्ञेप्रमाणे अनुग्रह देण्यासाठी म्हणून सुरुवात केली. स्वामीजींकडे येणारी आणि स्वामीजींचा अनुग्रह घेतलेली अशी जी साधक मंडळी होती त्यांचा आणि नवीन अनुग्रहितांचा गुरु म्हणून मी काम करायला सुरुवात केली. गुरूंची जी आवश्यकता असते ती आवश्यकता स्वामीजींना स्मरून तुमच्या गरजेपोटी म्हणून मी माझ्या वर्तनातून पूर्ण करतो तरी देखील माझ्यातला एक शिष्य जागाच असतो. आजच्यासारख्या या कार्यक्रमामध्ये देखील घरातून निघताना मी स्वामीजींना माझ्या हृदयात घेऊन बसून आलो आणि सगळ्या कार्यक्रमामध्ये माझा तोच भाव आहे. आजच्या दिवशी पुण्यातले आणि पुण्याबाहेरचे असे अनेक साधक त्याच्यामध्ये तुलनेने कमी वेळेला यायला मिळेल असेही साधक आजच्या दिवशी मात्र आवर्जून येतात आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सद्गुरूंचा खरा संदेश खरा उपदेश जो त्यांच्या साधनेमध्ये दडलेला आहे तर ती साधना मी दरवर्षी सकाळच्या कार्यक्रमामध्ये घेत असतो. मी ही साधना यावर्षी देखील घेणार आहे. सुरुवातीला स्वरूपपत्र मंजुषेमध्ये स्वामी स्वरूपानंदांनी जो साधना विषयक उपदेश केलेला आहे त्या उपदेशाला अनुसरून मी साधना घेत असे. त्याच्यातल्या ज्या ओव्या होत्या त्या ओव्यांचा क्रम साधनेकरता थोडा बहुत बदलून पुढं मागं करून अशी मी ती साधना घेत असे. नंतर माझ्या असं लक्षात आलं किंवा मनात आलं की याकरता आपणही काही स्वतंत्र काव्य निर्माण करावीत. त्यामुळं गेल्या 4-5 वर्षांपासून या दरम्यान एक काव्य एरवी मिसळून जातो की मी काव्य करतो, पण या दरम्यान मला आठवण येते. तसं काल माझ्या लक्षात आलं की आपण या कार्यक्रमाच्या दृष्टीने साधना घेण्यासाठी म्हणून एखादं काव्य करावं. स्वरूप पत्रमंजुषेच्याच थाटामध्ये असं हे काव्य आहे. या काव्याच्या अनुरोधाने आपण थोडा वेळ ध्यानाची साधना करणार आहोत. मी प्रथम काव्य वाचून दाखवतो. सद्गुरु स्वरूप भाविता चिन्मय नाशतसे भय जन्म मृत्यू. जन्म मृत्यू भय नाशोनिया जाता वृथा देहा हंता कळो येते. कळो येते भव असत्य निभ्रांत चिंतिता संतत गुरुवाक्य. गुरुवाक्य चिंतनी तत्वमसी ठेवा सोहम हंस भावा दृढ करी. दृढ करी भाव नादानुसंधानी मन प्राण गगनी लय पावे. चिद्गगनी लय पावता उन्मन ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी लोपे. त्रिपुटी लोपता बोधा पडे मिठी गुरुपदी भेटी अखंडित. भेटी अखंडित घडताची शांती तेची ते विश्रांती मकरंदासी. असं हे काव्य आहे. अनुषंगिक साधना घेण्याच्या दृष्टीने असं केलेलं हे काव्य आहे. या काव्याच्या आधाराने आपण थोडा वेळ थेट साधनाच करणार आहोत. आपण काय काय करणार आहोत ते प्रथम मी तुम्हाला सांगतो. पहिल्या कडव्याच्या अनुरोधाने आपण सद्गुरु स्वरूपाचं काही काळ थोडा वेळ चिंतन करणार आहोत. पुढच्या कडव्याच्या अनुरोधाने सद्गुरु स्वरूपाच्या चिंतनाने जन्म मृत्यूच्या भयाचा नाश झाल्याचं आणि त्यामुळं देहाभिमान गळून गेल्याचा असा भाव धरणार आहोत. आणि साहजिकच देहाभिमान गळाल्यावर भव संसार नाशिवंत अशाही निश्चयापर्यंत आपण येणार आहोत. त्यानंतर आपण गुरुवाक्याचं चिंतन करणार आहोत आणि सोहम भावना दृढ धरणार आहोत. त्यानंतर प्रत्यक्ष सोहमचं नदानुसंधान काही काळ करून अनुग्रहाच्या वेळेला तुम्हाला दाखवलं तसं आपण ध्यानाला बसणार आहोत. गगनामध्ये म्हणजे चिदाकाशात या मस्तकाच्या प्रदेशामध्ये मनाचा प्राणासहित लय घडवणार आहोत आणि त्यामुळे येणाऱ्या परमात्म प्रचितीची अनुभूती घेणार आहोत. तेव्हा असं लक्षात येतं की ही परमात्म भावाची प्रचिती आणि सद्गुरु स्वरूप यांच्यात मुळातच एक रूपता आहे. अशा रीतीने सद्गुरु स्वरूपाची भेट झाल्यानंतर एकूणच शांतीरूप अशा विश्रांतीला आपण प्राप्त होणार आहोत. तुमच्या लक्षात आलं? सगळ्यांनी डोळे मिटून बसायचं आहे. आपण सर्वजण डोळे मिटून बसलेले आहोत. अतिशय स्तब्ध आपल्या मनश्चक्षूंसमोर आपल्या सद्गुरूंना आपण आणू. जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ. ज्यांच्या ठिकाणी विकारांचा किंचित ही मळ नाही, अबोधाचा किंचित ही मळ नाही असे निज निकट असणाऱ्या सर्वांचं अतिशय कल्याण करणार आहे. जन्म जरा जलद जाळ प्रभंजन, जन्म जरा इत्यादी गुंत्यामध्ये सापडलेल्या मेघांना जसा प्रभंजन क्षणार्धात दूर करतो तसे आपले सद्गुरु अत्यंत निश्चळ आहेत. आत्मस्वरूप निश्चळ असतं तसे विगत विषय वत्सल ज्यांच्यापासून विषय दूर गेलेले आहेत अशा भक्तजनांना सख्य देणारे, त्यांचा सखा असणारे, स्वतःच्या आत्मप्रभेनी युक्त असे स्वप्रभ, स्फुरद मंदानंद बहळ, मंद असा पुष्कळ आनंद प्रसारित करणारे, भुवनोद्भव प्रारंभ स्तंभ, सर्व जगताचा उद्भव उत्पत्ती ज्यांच्यापासून झाली असे, भवध्वंस संसाराचा नाश करणारे, परम सुख देणारे, अविनाशी चैतन्य अविनाशी चैतन्य हेच सुखमय असतं, ते सुख प्रदान करणारे सद्गुरु स्वरूप भावता चिन्मय चित्त स्वरूप ज्ञान स्वरूप. द्वंद्वरहित परमात्मा हीच ज्यांची थेट ओळख असे, तत्वमस्यादिलक्षम आपल्या सद्गुरूंची सगुण मूर्ती पाहतो आहोत आणि ही अद्वैत लक्षणं देखील त्यांच्या ठिकाणी पाहतो आहोत. त्यांच्या अस्तित्वानी त्यांच्या असण्याने संसार बंधनाचा नाश होतो. जन्म मरण भावनेचा नाश होतो. चिंतन करतो आहोत. आपल्या ठिकाणी असणारी जाणीव ही देहाच्या योगाने प्रत्ययाला आली. देहाला जन्म, जाणीव ही जन्मरहित मृत्यूरहित, जन्म मृत्यू भय देहाला स्वरूपाला नाही. आपण जन्म मृत्यू भयापासून वेगळे. देह मी या भावापासून वेगळे. देह जसा असत्य नाशिवंत तसा देहाला लागलेला संसार देखील असत्य नाशिवंत. त्या तऱ्हेने जगत देखील असत्य नाशिवंत. सद्गुरु आपल्याला उपदेश करतात की ते परमात्म तत्वच तू ओम किंवा श्रीम तत्वम ते निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य सच्चिदानंद परमात्म तत्वच तू. सद्गुरूंना आपण प्रतिसाद देतो सोहम तोच मी आहे. मी परमात्माच आहे निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य जन्म मरण रहित सच्चिदानंद सद्गुरु म्हणतात ओम तत्वम. आपण उत्तर देतो सोहम तोच मी. सद्गुरु म्हणतात अहमला अस्तित्व नाही तुझ्या सकट सर्वत्र ते परमात्म तत्वच भरून राहिलेलं आहे. सहा मनातल्या मनात अर्थासकट ओम अथवा श्रीम तत्वम सोहम सहा याचं चार पाच वेळेला आता चिंतन करा. गुरुवाक्य चिंतनी तत्वमसी ठेवा सोहम हंस भावा दृढ करी तोच मी परमात्माच मी अशा दृढ भावनेमध्ये आपण आपोआप येतो आहोत. याच भावाला अनुसरून 5-7 सोहमचे श्वास घ्यायचे आहेत. नाभीपासून ब्रह्मरंध्रात सोहम ध्वनी असे खेळत या न्यायाने. सो असं म्हणत श्वास घेतो आहोत. चिदाकाशात परमात्म्याशी एकरूपता साधून क्षण दोन क्षण चार क्षण थांबतो आहोत. हम असं म्हणत श्वास सोडतो आहोत. परत नाभीस्थानी येतो आहोत. श्वास मन आणि सोहम भाव यांची त्रिवेणी साधा, पूर्ण एकरूपता. जेव्हा चिदाकाशात थांबून राहाल परमात्म्याशी एकरूपतेने, तेव्हा देहाला देखील विसरा. पूर्णपणे परमात्मा होऊन राहा. दोन चार क्षण असं थांबून परत हम असं म्हणत आपल्या मूळ ठिकाणी परत यायचं. असे 5-7 श्वास घेऊन झाले असतील तर हे सोहमचे श्वास घेणं थांबवायचं. आणि मस्तकाच्या पोकळीमध्ये चिदाकाशामध्ये परमात्म्याशी एकरूपतेच्या भावनेनी मनरहित होऊन थांबा. आता श्वासावर लक्ष नको, श्वासावर सोहम नको. गगनामध्ये मनरहित होऊन तुमची जाणीव परमात्मा होऊन थांबलेली आहे. निर्विचार तुमच्या लक्षात येईल की मनरहित होऊन चिदाकाशात थांबून राहण्यासाठी श्वास देखील सहकार्य करतात. सूक्ष्म श्वास चिदाकाशात जाऊन थांबून राहतो आणि परत परत अशा प्रकारचा श्वास किंचित घेतला जाऊन थांबून राहतो. मनाचा लय आणि प्राणांचाही लय मधून मधून असा सूक्ष्म श्वास वर जाऊन थांबून राहतो आणि मन देखील लीन होऊन जातं. आणि तुम्ही चिदाकाशामध्ये अविनाश रूपाने चैतन्य रूपाने अव्यक्त अचिंत्य जन्म मरण रहित एकमेवा द्वितीय शांत आनंद प्रेम स्वरूपामध्ये आहात. निर्मळ निश्चळ स्वरूपाच्या प्रभेनी युक्त स्वप्रभ भगवद्भवस ज्या ठिकाणी संसार नावाचा पदार्थच नाही त्याचाच नाश झालेला आहे असे होऊन राहिलेले आहात. हे परमात्मा स्वरूप आणि सद्गुरु स्वरूप पूर्ण एकरूप या ठिकाणी उरते ती शांती शांतः अयम आत्मा त्रिपुटी लोपता बोधा पडे मिठी मिठी गुरुपदी भेटी अखंडित भेटी अखंडित घडताची शांती तेची ते विश्रांती ही शांती हीच आपली खरी विश्रांती. या ठिकाणी खरा गुरूंचा अनुग्रह प्राप्त झाला. गुरु स्वरूपाची प्रचिती आली. खरी गुरु पौर्णिमा साजरी झाली. या शांतीतून ही शांती न सोडता आपल्याला हळूहळू देहभावावर यायचं आहे. चिदाकाशातून आपल्याला हळूहळू आपलं शरीर आठवू देत, तेही शांत स्वरूप होऊन गेलेलं. आपण डोळे उघडू तेव्हा अवतीभोवतीचं विश्व देखील त्या शांतीने भरून राहिलेलं आपण पाहू. भ्रसरिकेप्रमाणे दोन तीन दीर्घ श्वास घ्यायचे आणि सोडायचे. एक सोहमचा दीर्घ श्वास घ्या आणि एक मिनिटभर ध्यानाला बसायचं. आपले तळहात किंचित एकमेकांवर घासून आपल्या डोळ्याला गालाला हलकाच स्पर्श करत आपली शांती तशीच टिकवत आपण डोळे उघडायचे आहेत. या आजच्या दिवशी आपल्याला सांगण्यासारखं असं माझ्या ठिकाणी जे काही होतं ते सर्व मी सांगितलं. देण्यासारखं माझ्या ठिकाणी जे होतं ते सर्व मी दिलं. हे तुम्ही तुमच्या हृदयाच्या कुपीमध्ये अगदी खोलवर आत नीट जपून ठेवा. हे जीवनाचं परमगुह्य आहे. आपुला आपणासी लाभ हे ज्ञान परम दुर्लभ. जे आदि अंति स्वयंभ स्वरूपची स्वये असं समर्थ म्हणतात. हरी हरी. या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माझे आपल्या सर्वांना आशीर्वाद. हरी 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 हरी. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.
स्वामीजींच्या या आशीर्वचनामुळे साधन मार्गावरचा आपला अढळ विश्वास, श्रद्धा आणि दृढ निश्चय द्विगुणित होतो यात शंकाच नाही. स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे मार्गक्रमण आपण सतत करत राहूया आणि त्यांची कृपा कल्पवृक्षाप्रमाणे हो अशी त्याच्या चरणी प्रार्थना करू. आता मंडळातील सद्भक्त अमरेश देशपांडे व सौ अमृता देशपांडे स्वामीजींची पाद्यपूजा करतील. अनिकेत आणि अमृता काव्यग्रहण करतील तर मिलिंद दादा निवेदन करतील. याआधी काही महत्वाची निवेदनं सद्भक्त गिरीशदादा फाटक करतील ते आपण ऐकूया.
श्रीराम. ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. सर्व निवेदन अतिशय लक्षपूर्वक आपण ऐका. सद्भक्त बोफेकाकांच्या हस्ते आज सकाळी प्रकाशित झालेला श्रीकृष्ण चरित्राचा ऑडिओ सीडीचा संच रुपये 200 मध्ये ग्रंथ विक्री केंद्राजवळ उपलब्ध आहे. तसंच स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथ यांची सर्व ग्रंथसंपदा तसंच स्वामीजींचे आलेले नवीन असे अतिशय सुंदर फोटो ग्रंथ विक्री केंद्रात उपलब्ध आहेत. सर्वांनी याचा जरूर लाभ घ्यावा. आता जे इथे गुरुपूजनाचा कार्यक्रम मुख्य होणार आहे, तो कार्यक्रम झाल्यानंतर पूजनीय स्वामीजी 10 मिनिटात फ्रेश होऊन इथे परत येणार आहेत. ज्या साधकांचं गुरुपूजन राहिलेलं आहे त्या सर्वांनी आपल्या जागेवरच बसून घ्यायचं आहे, आणि ज्या साधकांचं पूजन झालेलं आहे अशा साधकांनी मनोमन नमस्कार करायचा आहे. आज सायंकाळी 6 ते 8 या वेळात याच ठिकाणी परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथ यांचा गुरुपौर्णिमा उत्सव आपण साजरा करणार आहोत. या कार्यक्रमानंतर ज्या साधकांचं गुरुपूजन राहिलेलं आहे त्यांना स्वामीजींच्या पादुकांचं गुरुपूजन सायंकाळी करता येईल. परगावच्या साधकांसाठी एक विशेष निवेदन आहे. परगावहून जे साधक इथे आलेले आहेत त्यांच्यासाठी पूजनीय स्वामीजी उद्या म्हणजे सोमवारी गणेशपुरम येथे सकाळी 9:30 ते 10:30 या वेळात भेटीसाठी उपलब्ध असतील. तरी परगावच्या साधकांनी सकाळी 9:30 गणेशपुरमच्या ध्यान मंदिरामध्ये यावं. July 21-22 रोजी होणाऱ्या भूगाव साधना शिबिराची नावनोंदणी चालू आहे. तरी इच्छुक साधकांनी सद्भक्त माधवराव साखरदांडे यांची भेट घ्यावी. आपल्या सर्व केंद्रांना हा मोठा उत्सव झाल्यानंतर 8 दिवस सुट्टी राहील. पूजनीय स्वामीजी 18 जुलै बुधवारपासून सकाळच्या भेटीसाठी 9:30 ते 11:30 या वेळात उपलब्ध असतील. तसंच माय अपार्टमेंट येथील बुधवारी होणाऱ्या सायंकाळच्या केंद्रापासून आपले सर्व कार्यक्रम नियमितपणे सुरू होतील. आपल्या मंडळातर्फे पुण्याच्या विविध भागात तसंच परगावी सुद्धा बालकेंद्र चालतात. त्यासंबंधीच्या सर्व माहितीसाठी ग्रंथ विक्री केंद्रात बसलेले सद्भक्त माऊली वडवले यांच्याशी संपर्क साधावा. तसंच बालकेंद्राची सर्व ग्रंथसंपदा या ग्रंथ विक्री केंद्रात उपलब्ध आहे. निवेदन संपली.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय. महंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय। आपल्या शक्तीनुसार भावे पूजावा देव परी पूजू नये हा विचार कोठेची नाही। समर्थ म्हणतात, मानवाच्या इतिहासात भगवंताचं पूजन करणं हा तर प्रेमाचा स्वाभाविक आविष्कार आहे। सद्गुरु कृपांकित साधकासाठी तर हा आविष्कार अजूनच दृग्गोचर होत असतो। सद्गुरूंचं शिष्यावरचं प्रेम आणि साधकांची सद्गुरूंच्या चरणी शरणागती यांचा अलौकिक संगम आज गुरुपूजनाच्या निमित्ताने अवतरणार आहे। आज आपल्या सर्वांच्याच हृदयात ही प्रेमाची उर्मी प्रबळ झाली आहे। त्या प्रेमाला वाट करून देण्यासाठी आता आपण सर्व साधक विश्वातर्फे सद्गुरूंचं आणि मातोश्री सौभाग्यवती मधुराताईंचं पूजन करणार आहोत। आज आपले प्रतिनिधी आहेत सद्भक्त अमरेश देशपांडे आणि सौभाग्यवती अमृता देशपांडे। प्रत्यक्ष पूजन हे दोघच करतील आणि त्यांच्याबरोबर प्रातिप पूजन आपण सारेजण करणार आहोत। सद्गुरू हे स्वतःच एक रत्नाकर असल्यामुळे त्यांच्या दरबारात असंख्य रत्न जमा झालेली असतात। त्यातीलच एक म्हणजे सद्भक्त शिवरामपंत कुलकर्णी। या व्युत्पन्न आणि कविमनाच्या भक्तांनी रचलेल्या मानसपूजेच्या माध्यमातून या पूजनात आपण हृदयपूर्वक सामील होणार आहोत। ही मानसपूजा निश्चित आपलं जीवन समृद्ध करेल, आपल्या अंतःकरणाला व्यापकता देईल, आपल्याच ठाई सद्गुरूंच्या उत्कट प्रेमाची आणि त्याला जोडूनच येणाऱ्या प्रगाढ शांतीची अनुभूती या मानसपूजेतून आल्याखेरीज राहणार नाही। स्मरण आवाहन आणि हृदयासनावर सद्गुरूंना स्थानापन्न करून मग त्यांचं यथासांग पूजन आपण करणार आहोत। प्रत्यक्ष आणि प्रातिप गुरुपूजनाच्या या संगमात सुस्नात होण्यासाठी मी आपणा सर्वांना आमंत्रित करतो। आपण सर्वजण आपल्याच आसनावर डोळे मिटून स्वस्थ बसायचं आहे, लक्ष केवळ आपल्या सहज चालणाऱ्या श्वासावर। आपण आता प्रेमाच्या प्रशांत महासागरात डूब देणार आहोत। इथे फक्त प्रेमच अंतर्बाह्य भरून राहिलेलं असेल। विकल्प वितर्क यांना आता मज्जाव आहे। फक्त सद्गुरू आणि मी एवढेच शिल्लक आहेत। अतिशय भावमधुर असलेल्या या काव्यमय मानसपूजेत 10 मंत्र आहेत। एकेका मंत्रातून पूजेचे विविध उपचार प्रगट होतील। आपण अत्यंत नकळतपणे सहजतेने त्या पूजाविधीत मनोमन सहभागी होऊयात। मंत्रांचं गायन करणार आहेत सद्भक्त सौभाग्यवती अमृता कुलकर्णी आणि सद्भक्त अनिकेत लिमये। प्रत्येक मंत्राच्या आधी त्याचा भावार्थ मी आपल्याला थोडक्यात सांगेन। षोडशोपचारी पूजन प्रत्यक्ष करतील अमरेश आणि सौभाग्यवती अमृता आणि त्यात प्रातिव सहभाग असेल आपल्या सगळ्यांचा. आपल्या मनश्चक्षूंपुढे सर्व सोहळा प्रगट होईल. आपण डोळे मिटले किंवा डोळे उघडे ठेवले आपण त्यात मिळून जाऊयात. हे सद्गुरु, मी आपलं तीव्र स्मरण करतो आहे. हे ऋषीवर, आपण निरंतर खोल समाधीत डूब देऊन आपल्या सद्गुरूंच्या परमबोधाशी एकरूप असता. शरद ऋतूतील पौर्णिमेच्या चंद्रासारखं आपलं मुख, आमच्या अंतःकरणातील अंधकाराचा नाश करणारे आणि मांगल्याचं प्रतीक असलेले आपले कमळासारखे डोळे आणि सतत आशीर्वादास उत्सुक असलेले आपले हात, यांचाच मला आता ध्यास लागला आहे. तेच ध्यान मी आता करतो आहे.
समाधी लावोनी परमपद ठाई चिरस्थिरा सरोजाक्षा भद्रा जन दुरितहारी गुरुवरा.
शरत पूर्णा चंद्रा सुखद वदना मंगलकरा तुम्हा मी ध्यातो हो मनसि मकरंद ऋषिवरा. तुम्हा मी ध्यातो हो मनसि मकरंद
ऋषिवरा. आपल्या गहन समाधीतून बाहेर या आणि हृदयात प्रवेश करा. माझ्या प्रेमालाच आता जणू आकार आला आहे आणि त्याचंच एक सुवर्ण सिंहासन मी केलं आहे. स्वामीजी, या आसनावर आपण स्थानापन्न व्हावं. आपल्या सुकुमार चरणांना स्नान घालण्यासाठी हे पवित्र जल आता अधीर झालं आहे. या दुर्वा फळं फुलं हे सर्व आता अर्पण होण्यासाठी तयार आहेत. खरं म्हणजे माझी योग्यता एखादा दुर्वांकुरा इतकी सुद्धा नाही, पण म्हणून काय झालंय? समर्पणाचं प्रतीक म्हणून दुर्वांकुराचाच वापर होतो ना.
समाधी सांडोनी तुम्ही हृदय पद्मी ममौरी विरूढा होधी कल्पित कनक सिंहासनी हरी सुचिन्ही क्षाली मे पद तव गुरु मंगल जळी सदूर्वा अर्पी जल पड़ फुले अंधियुगली.
हे सद्गुरु, या शीतल जलाचं एक आचमन घ्या. हे पापनाशका, आपल्या पाऊलांवर मी घालत असलेल्या पंचामृतातून माझे पाचही प्राण मी ओततो आहे. या सुवर्ण पात्रातलं पाणी आपला चरण स्पर्श झाल्यावर तीर्थ होऊन गेलं. त्याला गंगा यमुनेच्या पवित्र जलाची योग्यता प्राप्त झाली. हे पवित्र जल आणि पंचामृतानी मी मनसोक्त आपले पाय धुवत आहे.
गुरो हे गंगेचे जल शिशिरसे आचमनिघा अघाहंता पंचामृत फळरसाला भूमज द्या. इथे गंगा काही जल कनक कुंभी भरित से यथेच्छा स्नानी घ्या कर उदकिनी मार्जनित से।
हे प्रवर, हे श्रेष्ठ मुनीश्वरा, चरणाव भृतानंतर आपल्याला हे यज्ञोपवीत अर्पण करतो। आमचं मृत्यूभय नाहीस करणाऱ्या आणि भक्तीचं वरदान देणाऱ्या सद्गुरो, ही वस्त्र आपण स्वीकारा। आपल्या भालप्रदेशी आणि चरणांवर कस्तुरी, कुंकू आणि चंदनाची कुटी रेखाटतो आहे। पंढरीनाथांची लाडकी तुळसमाळ आणि हे हार आपल्या छातीवर रुळताना बघून माझा ऊर भरून येतो आहे।
सुवस्त्रे स्वीकारा अभय वरदाई मुनिवरा, गळी आणि यज्ञोपवित पदरांकीची प्रवरा, कपाळी कस्तुरी तिलक मळितो चंदनगरी, गळी घालोनी की तुळस फुलमाला जरभरी।
आता धूप अर्पण करीन। आपल्या सर्वांगाला स्पर्श केल्याबरोबर या धूपाला अलौकिक सुगंध प्राप्त झाला। या निरांजनातून फाकणाऱ्या तेजाला आपल्या मुखचंद्राची आभा मिळाली। त्याच प्रकाशाने माझं हृदय सुद्धा उजळून जाऊ दे। परमभाग्याने श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु स्वामी माधवनाथांच्या या प्रिय सुपुत्राचं पूजन करत असताना हे कर्पूरगंधित पाणी मी आचमनासाठी आपल्याला देत आहे।
दशांगी अर्पी मी धूप परिमळा ध्या गुरुवरा, मुखश्चंद्रा दीप द्युतिनिशिभरुदे हृदिजरा, महद्भाग्यी मी माधवतनयरूपी अवलिया, तुम्हा हे अर्पितो जल करपुरी आचमनिघा।
नैवेद्यासाठी हे सद्गुरो शुद्ध गोघृतानी युक्त पक्वान्न सुवर्णपात्रातून आणली आहेत। आपल्या प्रिय सुहृदांसह तो प्रसाद आपण प्रेमानं ग्रहण करा। शीतल मधुगंधित पाणी मी पिण्यासाठी आपल्याला देत आहे।
गुरो तुम्हा खाण्या षट सुरसी नैवेद्यानिला, सुवर्णी पात्री गो घृत चषक भाज्यानि भरिला, सप्रेमे स्वामी खा सुहृद निजिलोकांसह पुरा, जलाप्यावे देतो शिशिर मधुबंधी मधुजरा।
आपल्याला नैवेद्य देण्यासाठी काही मधुर आणि स्वादिष्ट फळं आणली आहेत, कृपया त्यांचा आस्वाद घ्या आणि हा विडा सुद्धा सर्वात शेवटी आपण खावा। पूजाविधीमध्ये शास्त्राज्ञेनुसार रत्न अर्पण करायची असतात। आपल्याला खरोखरच पसंत पडू शकतील अशी काही भजनरत्न आम्हाकडे आहेत। ध्यान, नाम, अनुसंधान ही सर्व भजनरत्न मी या पायांवर वाहतो. हळुवारपणे आपलं औक्षण करताना माझं हृदय आनंदानं ओसंडून वाहत आहे.
मधुर रुचि स्वादिष्ट वधा सचूर्णी तांबूला मुख सुचिकरा खाई मगया बहुरत्ने ध्यावी दिधली करण्या पूर्ण विधिला श्रे ओवाळी बहुत सुख वाटे मनी मला.
तुळस बिल्वपत्रांची ओंजळ आपल्या मस्तकावर वाहतो आणि सुगंधित फुलांचा हा मनोहारी हार आपणास अर्पण करतो. आपण व्यापक आहात, मी प्रदक्षिणा कशी घालणार म्हणून स्वतःभोवतीच प्रदक्षिणा घालतो. या संसार चक्राची गती इतकी विचित्र आहे की माझी मती भ्रमित होते. हे ओळखून मला स्थैर्य द्या. माझ्या कळत नकळत घडलेल्या सर्व पापांचा आपण नाश करा.
सुगंधी पुष्पांची तुळसदल बिल्वांजुळी तुम्हा वाहतो निरामी सुभग शिरमाथी स्थिर रहा प्रदक्षी तुम्हामी मज उमजुनी त्वद्भवगती करा माझा सारा अघनिरस श्री सद्गुरुयती.
हे गुरुराया, आपल्या चरणांवर माझा साष्टांग प्रणिपात. माझ्या अहंकाराचं समूळ समर्पण या पावलांवर घडवून आणा. हे महात्मन, आपण संतुष्ट होऊन मला आपल्या चरणांशी राखा. मला अभय द्या. माझ्यात असंख्य दोष दुर्गुण आहेत, पण ह्या सर्व न्यूनाकडे आपण दुर्लक्ष करावं हीच पुन्हा पुन्हा प्रार्थना.
करी साष्टांगेशी नमन घनाशी गुरु तुम्हा समर्पोनी पायी तव मम अहं भावपणः विभो संतोषावे तव चरणि ध्यादेयभया उपेक्षा न्यून्यारा स्थिरफिरुनि प्रार्थी अनुनया.
पूजा झाली, भक्त भगवंताकडे काहीतरी मागणारच. अहोरात्र मी आपल्या सेवेत राहावं. जगाच्या या बाजारात माझ्यावर कायम लोभ मोहादिकांचं आक्रमण होत असतं, पण आपण आड उभे राहून माझं रक्षण करा. श्रवण मनन आणि साधना यांची दिवसेंदिवस आवड वाढत जावो. हे कृपासिंधो, अखेरीस एकच याचना की सतत हा जीव साधुसंगतीत म्हणजेच आपल्या चरणांशी रममान ठेव.
घडो काही सेवा सतत मजद्वारे निशिदिनी नका होऊ देवो मदसि कसला मोह हि मनी.
मला गोडी श्रवण मननी साधनितशी कृपा सिंधू ठेवा मग सुजन संगी दिसमिशी कृपा सिंधू ठेवा मग सुजन संगी दिसमिशी
कृपा सिंधू ठेवा मज सुजन संगी दिसनिशी
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय जय जय